यहेस्केल अध्याय 19. मग तू इजायलाच्या पुढाऱ्यांच्या आक्रोशाविरुद्ध विलाप कर आणि म्हण, तुझी आई कोण? सिंहीन आपल्या छाव्यासोबत राहते, तरुण सिंहाच्या मध्ये ती आपल्या छाव्याचे पालन पोषण करते आणि ती आपल्या छाव्याचे पोषण करून त्यास तरुण सिंह बनवते, जो आपल्या शिकारीला फाडून टाकतो तो मनुष्यास खाऊन टाकते. मग राष्ट्रांना त्याची वार्ता ऐकू येते, तो त्याच्याच पाशात अडकला जातो आणि त्यास आकडीने धरून मिस्रात घेऊन गेले. मग जरी तिने हे पाहिले तरी त्याची परतण्याची ती वाट बघते, तिची आशा आता निघून गेली. मग तिने आपल्या दुसऱ्या छाव्याला घेतले आणि त्याची वाढ तरुण सिंह होण्यास केली. हा तरुण सिंह इतर सिंहाच्या मध्ये हिंडू फिरू लागला. तो तरुण सिंह असता त्याने आपल्या शिकारीला फाडून टाकणे शिकला. त्याने मनुष्यांना खाऊन टाकले. मग त्याने विद्वानवर बलात्कार केले आणि शहराला देशधडीला लावले. त्याची भूमी पूर्णपणे बेबंदशाहीने भरली, कारण त्याच्या गर्जनेचा आवाज धुमधुमत होता. सर्व प्रांतातून एकवटून सर्व देशाचे लोक त्याच्या विरोधात जमले. त्यांनी त्याच्या भोवती जाळे टाकले, त्यास पाशात पकडले, त्यास पिंजरात कोंडून ताळेबंद केले आणि बाबेलाच्या राजापुढे आणले. त्यांना त्यास तटबंदी असलेल्या डोंगरावर नेले. यास्तव त्याचा स्वर इजायलाच्या घराण्याला आता ऐकू जाणार नाही. तुझी आई पाण्याजवळ लावलेली द्राक्षाच्या झाडासारखी होती. ती फलद्रूप व फांद्याने बहरलेली अशी होती, कारण तेथे भरपूर पाणी होते. तिच्याकडे न्यायाचा बळकट राजदंड आहे आणि तिची उंची दाट राण्याच्या फांद्याच्या वर गेलेली होती. पण द्राक्षाच्या झाडाला मुळासकट त्वेषेने उपटून टाकले आणि भूमीवर फेकून दिले. पूर्वेकडील वाऱ्याने तिच्या फळांना सुकून टाकले. मग तिला ओसाड प्रदेशात लावले व तेथे पाऊस नाही आणि तहान आहे. तिच्या दाट फांद्यांना अग्नीने होरपळले आणि फळे खाऊन टाकली. तेथे आता बळकट फांदी उरली नाही, न्यायाचा राजदंड नाही, तेथे आक्रोश आणि रडगाणे आहे.